नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ जन्मच दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तसंच भारताच्या स्वातंत्र्याचा विचारही दिला असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना गृहमंत्री शहा यांनी अभिवादन केलं. यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला असं अमित शहा म्हणाले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील भव्य स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी उच्च न्यायालयात राज्य सरकार लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी इथल्या निवासस्थानी स्नेहभोजनास जाणार आहेत. छत्तीसगडच्या बीजापूर इथं सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज दोन नक्षलवादी मारले गेले. सुरक्षा दलानं बीजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती वनविभागात राबवलेल्या नक्षलवाद विरोधी मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. सुरक्षा दलानं या दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून अजूनही या परिसरात शोध मोहीम सुरु आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आला असून त्यानुसार या कार्यक्रमात 60 जणांची निवड करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी, तरुणांमधील कल्पकता तसंच वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनाला व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56,100 रुपये मानधन आणि प्रवास खर्च 5,400 रुपये असं एकत्रित 61,500 रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील. ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती तसंच इतर सविस्तर माहिती संचालनालयाच्या mahatez.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. आज पहाटे सूर्योदयाच्या वेळी ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मसोहळा साजरा झाला. भाविकांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यानिमित्तानं सर्वच मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहता दौलताबाद घाट रस्ता आज रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीनं बीड बायपास इथल्या त्रिदेवता मंदिरात आज सायंकाळी महाआरती होणार आहे. देशातील 7 हनुमानांच्या मूर्त्या शयन अवस्थेत असून यापैकी 1 गोंदिया इथेही आहे. या ठिकाणी आज भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त दक्षिण नागपुरातील राजाबागशा हनुमान मंदिरातून तर पश्चिम नागपुरातील गिट्टी खदान इथल्या मंदिरातून आज भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचा ब्रिटिश कालखंडांपासून प्रघात आहे. आजही महिलांनी रथ ओढून हनुमान जन्मोत्सव साजरा केला. हनुमान जन्मसोहळ्यानंतर विधिवत पूजा करून महिलांनी रथ ओढला. महिलांना रथ ओढण्याचा मान देणारं राज्यातलं संगमनेर हे एकमेव शहर आहे. परभणी इथं अत्याधुनिक नवीन अग्निशमन वाहनांचं उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव आदी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटनांदरम्यान जलद प्रतिसाद देण्यासाठी अद्ययावत आणि अत्याधुनिक अशी 3 छोटी बचाव वाहनं प्राप्त झाली असून ही वाहनं परभणी शहर महानगरपालिका आणि गंगाखेड, सेलू आणि जिंतूर नगरपालिकेसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. गोंदिया जिल्ह्यात 18 रेती घाटांचा लिलाव झाला असून रेती वाहतुकीसाठी डेपो तयार करण्यात आले आहेत. तरीही रेती चोरीच्या घटना सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकानं गोंदियातील चौरगडे चौकात अवैधरित्या रेती भरलेली 6 वाहनं ताब्यात घेत कारवाई केली. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी 3:30 लखनौ इथं गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघात तर हैदराबाद इथं सायंकाळी 7:30 पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये सामने होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.